यहेजकेल अध्याय 37। परमेश्वराचा वरदहस्त मजवर आला आणि परमेश्वराच्या आत्म्याला स्फूर्ती होऊन त्याने मला उचलिले व खोऱ्यात नेऊन ठेविले। तेथे अस्थीच अस्थी होत्या। त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरविले। तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अतिशुष्क होत्या। मग तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक। तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थींविषयी संदेश देऊन त्यास म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका। प्रभू परमेश्वर या अस्थीस म्हणतो, पहा, मी तुम्हात श्वास घालितो, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल। मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हास त्वचेने आच्छादीन, तुम्हात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे। मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला। मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा, भूकंप होऊन अस्थींना अस्थी लागून जडल्या। मग मी पाहिले, तो त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यास अच्छा दिले, पण त्यात श्वास अगदी नव्हता। तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे। मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशानी ये व या वधिलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील। मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला, तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायांवर उभे राहिले। तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय। पहा, ते म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे। म्हणून संदेश देऊन त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन। माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन, तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे। मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हास तुमच्या देशात वसवीन। तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले, हे तुम्हास समजेल असे परमेश्वर म्हणतो। परमेश्वराचे वचन मला पुन्हा प्राप्त झाले की, मानवपुत्रा, तू लाकडाचा एक ढलपा घेऊन त्यावर हा यहूदा व त्याचे सोबती इस्रायल वंशज यांचा असे लिही। लाकडाचा दुसरा एक ढलपा घेऊन त्यावर हा योसेफाचा म्हणजे एफ्राईम व त्याचे सोबती सर्व इस्रायल घराणे यांचा ढलपा असे लिही. ते ढलपे एकास एक जोडून त्यांचा एक ढलपा कर. तुझ्या हाती ते एक जीव होतील असे कर. मग ह्या ढलप्यांचा अर्थ काय हे आम्हास तू सांगशील ना, असे तुझे बांधव तुला म्हणतील. तेव्हा त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, एफ्राईमाच्या हाती असलेला योसेफाचा ढलपा व त्याचे सोबती इस्रायल वंशज यास घेऊन यहूदाच्या ढलप्यांशी जोडून त्यांचा एक ढलपा मी करीन, म्हणजे ते माझ्या हातात एक जीव होतील. मग ज्या ढलप्यांवर तू लिहिशील ते तू त्यांच्या डोळ्यांसमोर आपल्या हाती धर. तू त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, इस्रायल वंशज ज्या राष्ट्रात गेले आहेत त्यातून मी त्यास काढून व चोहोकडून गोळा करून स्वदेशी नेईन. मी या देशात इस्रायलाच्या पर्वतांवर त्यांचे एक राष्ट्र बनवीन. त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील. ती यापुढे दोन निराळी राष्ट्रे राहणार नाहीत. यापुढे ती विभक्त होऊन त्यांची दोन राज्ये होणार नाहीत. ते आपल्या मूर्तींनी, आपल्या तिरस्करणीय वस्तूंनी व आपल्या कोणत्याही पातकांनी आपणाला विटाळणार नाहीत. त्यांनी आपल्या ज्या सर्व निवासस्थानी पाप केले त्या सर्वातून त्यास सोडवून मी शुद्ध करीन, म्हणजे ते माझे लोक व मी त्यांचा देव असे होईल. माझा सेवक दावीद त्याजवर राजा होईल. त्या सर्वांचा एकच मेंढपाळ होईल. ते माझ्या निर्णयांप्रमाणे चालतील आणि माझे नियम पाळून त्याप्रमाणे वर्ततील. जो देश माझा सेवक याकोब यास मी दिला व ज्यात तुमचे पूर्वज राहत असत त्यात ते वस्ती करीतील. तेथे ते व त्यांचे पुत्र पौत्र सर्व काळ वस्ती करीतील. माझा सेवक दावीद त्याजवर सर्व काळचा अधिपती होईल. आणखी मी त्याचबरोबर शांततेचा करार करीन. तो करार सर्व काळचा होईल. मी त्यास वसवीन, त्यांची संख्या वाढवीन आणि सर्व काळ राहील असे माझे पवित्र स्थान त्यांच्यामध्ये स्थापीन. माझा निवास मंडप त्यांच्यावर राहील. मी त्यांचा देव व ते माझे लोक असे होईल. माझे पवित्र स्थान त्यांच्यामध्ये सर्व काळ राहील. तेव्हा राष्ट्रास समजेल की इस्रायलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.